आपली पुढली नोंद आहे चीक अर्थात लॅटेक्स. सपुष्प वनस्पतींच्या अनेक जातींमध्ये असलेला दाट आणि दुधाळ किंवा पाण्यासारखा रंगहीन द्रव पदार्थ म्हणजे चीक. वनस्पतींपासून स्रवणारा हा चिकट स्राव जटिल व कलिली स्वरूपाचा असतो. त्यात प्रथिने, अल्कलॉइडे, स्टार्च, शर्करा, तेले, टॅनिन, राळ आणि वेगवेगळ्या डिंकांचे प्रकार मिसळलेले असतात. मुख्यतः रुई कुलातील म्हणजे ॲस्क्लेपिएडिसी कुलातील वनस्पतींच्या पेशींमध्ये हा चीक तयार होतो. तसेच ॲस्टरेसी, युफोरबिएसी, ॲपोसायनेसी, सॅपोटेसी, पॅप्यावरेसी आणि मोरेसी कुलातील वनस्पतींपासूनही हा चीक मिळतो. बहुतेक वनस्पतींमध्ये हा चीक पांढऱ्या रंगाचा असतो, परंतु काही वनस्पतींमध्ये तो रंगहीन, पिवळा किंवा शेंद्री रंगाचा असतो. सामान्यपणे वनस्पतींना जखमा झाल्यावर चीक बाहेर पडतो. कीटकांपासून संरक्षण व्हावे यासाठी वनस्पतींमध्ये असलेली ही एक सुरक्षा यंत्रणा आहे. हवेच्या संपर्कात आल्यावर हा चीक वाळतो. चीक देणाऱ्या वनस्पतींना अक्षरी वनस्पती म्हणजे लॅटिसिफर असेही म्हणतात. रुई, शेर, अफू, चिकल, ग्वायूळ, गटापरचा व रबर इत्यादी वनस्पतींपासून असा चीक मिळतो. उष्ण प्रदेशातील सुमारे 14% सपुष्प वनस्पती चीक निर्माण करतात, तर समशीतोष्ण प्रदेशातील सुमारे 60% वनस्पतींमध्ये चीक सापडतो. सुमारे 40 कुलातील वनस्पतींच्या 20,000 जातींपासून चीक मिळतो. यात एक दलिकित आणि द्विदलिकित अशा दोन्ही प्रकारच्या वनस्पती आढळतात. या वनस्पतींमध्ये चिकाची निर्मिती, चिकाची साठवण व वहन करण्यासाठी चिकाळ पेशी आणि चिकाळ वाहिन्या असतात. काही वनस्पतींमध्ये सर्व भागात चिकाळ पेशी पसरलेल्या असतात. या चिकाळ पेशी स्वतंत्र असून त्या एकमेकांना जोडलेल्या नसतात. उदाहरणार्थ रुई, एरंड, वड व करवीर अर्थात एपोसायनेसिल कुलातील या वनस्पती. काही वनस्पतींमध्ये चिकाळ पेशी एकमेकांना जोडलेल्या असतात. त्यांच्या पेशी भित्तिका नष्ट झाल्यामुळे त्यातून चिकाळ वाहिन्या तयार होतात. अशी संरचना अफू, पपई, रबर आणि चिकोरी या कुलातील वनस्पतींमध्ये दिसून येते. चिकाळ वनस्पतींपासून मिळणाऱ्या चिकापासूनच वेगवेगळ्या वस्तू बनविल्या जातात. उदाहरणार्थ रबराच्या झाडापासून मिळणाऱ्या चिकापासून रबर आणि गटापरच्यापासून विद्युत तारांवरील वेष्टने तयार करतात. तसेच अल्कली व आम्ल पदार्थ ठेवण्यासाठी लागणारी भांडी, पिंपे, यंत्रांसाठी लागणारे पट्टे, बुटांचे तळवे, तसेच वैद्यक चिकित्सेत वापरली जाणारी बँडेज यांच्या निर्मितीसाठी गटापरच्याचा चीक वापरतात. चिकलच्या स्रावापासून च्युईंगम तयार केले जातात. चिकापासून हातमोजे, गर्भनिरोधके, कॅथेटर इत्यादी वस्तूही तयार करतात. ही नोंद डॉक्टर किशोर कुलकर्णी यांनी लिहिली आहे.